नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. स्वामित्व योजनेअंतर्गत गाव पातळीवर जमिनीच्या मालकी हक्कांविषयी संपूर्ण माहिती देणाऱ्या ई प्रॉपर्टी कार्ड वितरणाला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रारंभ होत आहे. या कार्यक्रमात देशभरातल्या 10 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशातल्या 50,000 अधिक गावातल्या 65,00,000 ई प्रॉपर्टी कार्ड्स पंतप्रधानांच्या हस्ते वितरित करण्यात येणार आहेत. जमीन मालकाला त्याच्या जमिनीची कायदेशीर सनद मिळवून देणं हा या योजनेचा उद्देश आहे. छत्रपती संभाजीनगर इथं जिल्हाधिकारी कार्यालयात तसंच प्रत्येक तालुका मुख्यालयात हा कार्यक्रम पाहण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. जिल्ह्यात 925 गावांपैकी 727 गावांमध्ये या योजनेअंतर्गत मालमत्तांची मोजणी पूर्ण झाली असून 1,13,000 प्रॉपर्टी कार्ड्सचं वितरणही करण्यात आलं आहे. पर्यटन विभागानं पर्यटन धोरण 2024 अंमलबजावणी प्रभावीपणे करावी, त्याचप्रमाणे पर्यटकांसाठी पायाभूत सुविधांचं बळकटीकरण करण्यावर भर द्यावा असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. पर्यटन विभागाच्या कामकाजाचा आढावा घेताना काल ते बोलत होते. केरळच्या धर्तीवर राज्यातही वैद्यकीय पर्यटनासाठी पर्यटन विकास करून राज्यातील आयकॉनिक पर्यटनस्थळांचा विकास करण्यावर विभागानं भर द्यावा, शिवसृष्टी ऐतिहासिक थीम पार्क उभारणं, सभामंडप आणि स्कायवॉक पंढरपूर ही कामं प्राधान्यानं करावीत आदी सूचनाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिल्या. शेतीसाठीच्या पाण्याची तूट वाढत असल्यामुळे शहरांनी आता पाण्याचं संवर्धन आणि शुद्धीकरण करून पाणी वापरणं आवश्यक आहे. त्यातून 40% जमीन सिंचनाखाली येऊ शकते असं प्रतिपादन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल पुण्यात केलं. नदी जोड प्रकल्पाबाबत यशदा इथं आयोजित कार्यशाळेनंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्य शासनाच्या क्रीडा विभागाद्वारे राज्यातील सर्वोत्कृष्ट क्रीडापटूंना तसंच क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना क्रीडा विभागाचा प्रतिष्ठेचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. 2023-24 या वर्षाच्या पुरस्कारांकरिता अर्ज करण्याचं आवाहन क्रीडा विभागाच्या वतीनं करण्यात आलं आहे. इच्छुक क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, साहसी उपक्रम आणि दिव्यांग खेळाडूंनी विहित मुदतीत क्रीडा विभागाच्या sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर दिलेल्या लिंकवर येत्या 26 जानेवारीपर्यंत केवळ ऑनलाईन पद्धतीनं अर्ज सादर करण्याचं आवाहन क्रीडा विभागानं केलं आहे. गरीब तसंच गरजू व्यक्तींना राज्य शासनाच्या वतीनं सवलतीच्या दरात शिवभोजन थाळी उपलब्ध करून देण्यात येते. या योजनेसाठी डिसेंबर 2024 ते मार्च 2025 या कालावधीकरता 50,82,12,000 रुपयांचा निधी वितरित करण्यात आला असून याबाबतचा शासन निर्णय अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागानं काल निर्गमित केला. कोल्हापूरमधल्या श्री अंबाबाई मंदिर परिसरातील गरुड मंडप, मणिकर्णिका कुंड आणि नगारखान्याची कामं जलदगतीनं पूर्ण करावीत, तसंच या कामांच्या दर्जात कोणतीही हयगय होता कामा नये असे निर्देश कोल्हापूरचे जिल्हाधिकारी तथा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल येडगे यांनी दिले आहेत. अंबाबाई मंदिर परिसरातील नूतनीकरण कामांबाबत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. लातूर इथं जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय आणि जिल्हा पशु चिकित्सालयात काल स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी यामध्ये सहभाग घेतला. या उपक्रमादरम्यान परिसर स्वच्छता, कचऱ्याचं व्यवस्थापन, झाडांची छाटणी तसंच कार्यस्थळ स्वच्छतेवर विशेष भर देण्यात आला. छत्रपती संभाजीनगर इथं महागामीच्या वतीनं आयोजित शारंगदेव महोत्सवात आज सकाळच्या सत्रात बंगळुरूचे अर्जुन भारद्वाज यांचं भारतीय आणि ग्रीको रोमन नाटक, भुवनेश्वरच्या पद्मश्री इलियाना सितारिस्टी यांचं योद्ध्यांचं नृत्य आणि बडोद्याच्या अरुपा लाहिरी यांचं इतर कथांचा मागोवा, स्मृती आणि इतिहास यावर प्रात्यक्षिकासह व्याख्यान झालं. तर सायंकाळच्या सत्रात सुखद मुंडे आणि समूहाचं पखावज वादन, प्रसिद्ध गायक भुवनेश कोमकली यांचं ख्याल गायन आणि पार्वती दत्ता यांचं कथक नृत्य प्रकारात घरघरिका याबाबत सादरीकरण होणार आहे. भारतीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीत भारताच्या सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनं उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताच्या पीव्ही सिंधूचा इंडोनेशियाच्या ग्रिगोरिया मारिस टुनजुंग हिनं पराभव केल्यामुळे तिचं या स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आमचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.